तुडतुडा अर्थात लिप ऑपर, एक पंखधारी कीटक हेमिप्टेरा गणाच्या क्लायविओ रिंका उपगणातील सिकॅडेलिडी कुलात तुडतुड्याचा समावेश होतो. या कुलातील कोणत्याही जातीच्या कीटकाला सामान्यपणे तुडतुडा म्हणतात. त्यांच्या कुलात 20,000 अधिक जातींचा समावेश आहे. जगभरात तुडतुडे आढळून येतात, मुख्यतः गवतावर, पिकांवर व वृक्षांवर ते आढळतात. यापैकी बटाट्यावर आढळणाऱ्या तुडतुड्याचे शास्त्रीय नाव एम्फोएस्का फॅबी आहे. तुडतुडा या कीटकांचा आकार पाचरीसारखा निमुळता होत गेलेला असून शरीराची लांबी 6 ते 8 मिलीमीटर असते. मात्र काही तुडतुडे 12 मिलीमीटर एवढ्या लांबीचे आढळून येतात. शरीरावर पंखांच्या 2 जोड्या आणि केसांसारखी 1 आखूड स्पृशा डोळ्यांसमोर मात्र किंचित खाली असते. त्यांचे डोळे साधे असतात. पुढील पंख तितकेसे जाड नसतात. ते वेगवेगळ्या भडक रंगाचे किंवा फिकट पिवळा, मळकट पांढरा किंवा हिरव्या रंगाचे असतात. ते तिरके चालतात आणि नेहमीच उडी मारण्याच्या तयारीत असतात. गवतातून किंवा पिकातून जाताना ते उड्या मारताना दिसतात. त्यांच्या या उड्या मारण्याच्या सवयीमुळेच त्यांना तुडतुडे म्हणतात. तुडतुड्यांच्या मुखांकांची रचना पानात तोंड खुपसून रस शोषून घेण्यासाठी अनुकूलित झालेली आहे. तोंडाच्या साह्याने हे कीटक वनस्पतींच्या पानातील रस शोषून घेतात. मादीचे अंड निक्षेपक म्हणजेच अंडी घालण्याचे इंद्रिय विदारण कार्यासाठी रूपांतरित झालेले असते. त्याच्या साह्याने मादी पानाच्या शिरातील अन्न पेशीत ओळीने अंडी घालते. अंडी पांढरी व लांबट आकाराची असतात. तुडतुड्यात अर्ध रूपांतरण घडून येते. साधारणपणे 1 आठवड्यात अंड्यातून पिले बाहेर येतात. त्यांना पंख नसतात. अंगावरील काट टाकून त्यांची वाढ होते. 2 वेळा कात टाकल्यानंतर पंखांची वाढ सुरू होते. 2 ते 3 आठवड्यात 5 वेळा कात टाकल्यानंतर ते प्रौढ होतात. प्रौढ तुडतुडे बरेच दिवस जगू शकतात. त्यांच्या काही जातीत वर्षात 1 पिढी होते तर काहींच्या 1 वर्षात अनेक पिढ्या पूर्ण होतात. तुडतुडे जवळपास सर्व वनस्पतींवर दिसून येतात. मात्र त्यांच्या काही जाती विशिष्ट वनस्पतींवर आढळून येतात. एकटा दुकटा तुडतुडा असल्यास वनस्पतींना धोका नसतो, परंतु ते समूहाने वनस्पतींना हानी पोहोचवतात. पानांच्या खालच्या बाजूला राहून ते पानांमधील रस शोषून घेतात व हरितद्रव्याचा नाश करतात. जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात किंवा मुडपल्यासारखी दिसतात. या कीटकांच्या काही जाती कापूस, भात, आंबा, द्राक्ष, बटाटा इत्यादी पिकांचे नुकसान करतात. तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी DDT, एंड्रीन व कार्बारील अशी रासायनिक कीटकनाशके फवारली जातात. अशा रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी हल्ली कडुलिंबाचे तेल व पायरेथ्रिन शेवंतीपासून मिळवलेला एक पदार्थ अशी जैविक कीटकनाशके वापरतात. ही नोंद शिवाप्पा किट्टड यांनी लिहिली आहे.